सर बोलते हैं ना सर अशोक पाटील परंतशिंस। हां तर वीकेंडला तुम्ही विजिट केले होते आपल्या वाकडच्या ब्रॉडवे प्रोजेक्टला, म्हटलं जस्ट एकदा तुमचा ओव्हरऑल काय व्ह्यू होता किंवा काय ते विचारू म्हटलं। बर बर बर, तुमचं म्हणजे ओव्हरऑल एक्सपेक्टेशन काय कितीपर्यंत तुम्ही बघत होता? बर बर ओके ओके ओके। बाकी इतर ठिकाणी इतर डेव्हलपरच्या तिकडे पण तुम्हाला कमी बजेट मध्ये आहेत का? तर डेफिनेटली आहेत, मिळतील एकत्र मिळतील, तर त्यांच्या तुलनेत आपले ते एरिया मोठा होता तर तो डिफरन्स होता बस। बाकी काय हा दोन किंवा मग इव्हन थ्रो नाही होता। बर बर ओके 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 बर बर ओके ओके थोडंफार आपल्याला काय तर करता येऊ शकेल, पण ते एकदम एकदम त्यांच्या प्रोजेक्टला मॅच तर ते थोडं अवघड होईल। बर कुडीचा जावडेकरांकडे का? ओके 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 पेमेंट पेमेंट प्लॅन मध्ये मी तुम्हाला शेड्यूल मध्ये काही तर थोडंफार कमी जास्तीत जास्त तिकडे करता येईल मला मला जर डिफर्ड पेमेंट पण येईल तर ते तसं काय तर करता येईल आपल्याला तसं होतं। ओके ओके तुम्हाला तुमचं पेमेंट कसं लोन थ्रू असं होतं की कसं होतं? ओके 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 चल मी तुम्हाला अजून त्यात काय बेस्ट करता येतात की तुम्हाला गाईड करतो मी तुम्हाला अजून। येस येस